नमस्कार दोस्तों, मैं जलगांव महाराष्ट्र से आपका दोस्त अनिरुद्ध बात कर रहा हूँ और मैं आपको सुनवाने जा रहा हूँ एक मराठी कविता। तो सुनिए दोस्तों। पंख मला जर असते दोन पतंग उडवीत बसेल कोण, मीच पाखरू झालो असतो आभाळावर गेलो असतो, निळी निळाई या भाडाची पंखांवरती माखायाची, चार चांदण्या छोट्या छोट्या तोडून केल्या असत्या गोट्या, विमान मागे पडले असते हार खाऊन रडले असते, सगळे माझा करतील हेवा, पंख मला पण फुटतील तेव्हा, पंख मला पण फुटतील तेव्हा, पंख मला पण फुटतील तेव्हा। तो ये जो मेरा संदेश है ये जरूर जरूर मध्य प्रदेश मोबाइल वाणी पर जल्दी से जल्दी प्रसारित कीजिएगा। धन्यवाद।